अध्याय 7. आम्हाला लवकरात लवकर इस्तानबुल सोडायचे होते. बॉस्फोरस खाडी पार करण्यासाठी आम्ही बोटीत बसलो. त्या खच्चून भरलेल्या बोटीच्या मजल्यावर उभे राहून आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. आम्ही पार थकून गेलो होतो. आकाशात ढगांची दाटी होत असताना त्यातून सूर्य डोके वर करून पाहत होता. पक्षी भराऱ्या मारीत होते. मी कृतज्ञपणे मस्तक झुकवले. बोट समुद्रातून पुढे जात असताना मी मागे वळून पाहिले. क्षितिजाने शहराला हळूहळू गिळंकृत केले. मनात विचार आला, कालची रात्र काळ रात्र ठरणार होती. पण आम्ही संघर्ष केला आणि सुटकेकरिता प्रचंड धोका पत्करला. आमच्या हृदयात आशा होती म्हणूनच हे शक्य झाले. परमेश्वरावरील श्रद्धा इतकी शक्ती देऊ शकते की मनुष्य कल्पनातीत अडथळे देखील पार करू शकतो. या घोर संकटात आमच्या हृदयाने जेव्हा आशेच्या ज्योतीला कवटाळले तेव्हाच श्रेष्ठ शक्ती कृपावश आमच्याकडे आकर्षित झाली. या शक्तीने आम्हाला मार्गदर्शन केले, आमचे शुद्धीकरण केले आणि अंततः आम्हाला मुक्त केले. माझे हात अजूनही थरथरत होते, तरीही अंतःकरणापासून मी त्या मारेकऱ्यांना धन्यवाद दिले, कारण त्यांनी निमित्त मात्र होऊन मला जीवनातील एक अत्यावश्यक धडा शिकवला होता आणि आगामी संकटांना तोंड देण्याकरिता सक्षम केले होते. इस्तानबुलमध्ये आम्हाला या जीवघेण्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. त्याचा जणू काही विसरच पडावा असे स्वागत आम्हाला तुर्कस्तानच्या पूर्वेला प्रवास करताना लाभले. काही लोकांनी त्यांच्या घरी अथवा दुकानात आम्हाला निमंत्रित केले आणि भोजनही दिले. त्यांचे भोजन अगदी साधे, बहुत करून पारंपरिक पद्धतीने केलेल्या रोट्या आणि चहा. पण त्यांचे आदरातिथ्य हृदयस्पर्शी होते म्हणून आम्ही नेहमी संतुष्ट होतो. त्या प्रांतातील अनेक मशिदींची रचना मला आवडली. त्याकडे मी इतका आकर्षित झालो की वेळ मिळेल तसा मी या सुंदर मशिदींना भेट देऊ लागलो. आमच्या प्रवासाच्या साधनांवरून आमच्या सांपत्तिक स्थितीची चांगली कल्पना येऊ शकते. एकतर आम्ही फुकट प्रवास करायचो अथवा सामान्य जनतेसमवेत खच्चून भरलेल्या गाड्यांमधून जायचो. हा प्रवास म्हणजे लोकांबरोबर त्यांचे सामान तसेच प्राण्यांसोबत होत असे. कधी बसमधून, कधी ट्रकमागे बसून. अशा प्रकारे मध्य तुर्कस्तानाच्या वादळी वाऱ्यातून कोरड्या ठणठणीत डोंगराळ भागातून प्रवास करीत आम्ही थोडा वेळ अंकारा शहरात थांबलो. या ठिकाणी प्रशस्त मोठ्या पर्वतांवर अनेक गायीगुरे चरताना मी पाहिली. सुमारे 15 दिवस प्रवास केल्यावर आम्ही पूर्वेकडील भल्या मोठ्या पर्वतीय प्रदेशात आलो. तेथे रात्री चांगलीच थंडी जाणवू लागली. आता इस्तानबुलपासून आम्ही सुमारे 800 मैल पूर्वेकडे प्रवास केला होता. तोच एक नवीनच संकट कोसळले. मला सारखे जुलाब होऊ लागले. प्रवास करणेही अशक्य झाले. म्हणून आम्ही एर्झेरम या शहरात थांबलो. लोकांकडे स्वस्तात स्वस्त जागेबद्दल विचारपूस केली. काहींनी आम्हाला शहराबाहेर एका चहाच्या दुकानाजवळ नेले. ही इमारत अगदी मोडकळीस आलेली दिसत होती. तिच्या 3रा मजल्यावरील एक खोली आम्हाला दाखवली. माझ्यासमोर एकच ज्वलंत प्रश्न होता, शौचालय कोठे आहे? शौचालयात जाण्यासाठी मला 30 पायऱ्यांचा एक दगडी जिना उतरून जावे लागणार होते. जिन्याच्या डाव्या बाजूला एक खोली होती. तिच्या अगदी मधोमध एक खड्डा होता. हेच शौचालय. इथे एक मोठा ढीग होईपर्यंत मानवी विष्ठा साचू दिली जाई. नंतर भरल्यावर ती फावड्याने बाहेर काढली जात असे. या शौचालयाची अवस्था पाहून माझी तरी अशी खात्री झाली की हा ढीग काही नियमितपणे काढलाच जात नव्हता. या शौचालयाला सडलेले लाकडी फळ्यांचे एक दार होते. दुर्गंधी इतकी उग्र होती की माझे डोकेच सुन्न झाले. यात श्वासोच्छ्वास घेणे देखील कठीण झाले होते. मी जणू काही बुडत गटांगळ्या खात आहे असे वाटत होते. तरी देखील मी ते शौचालय वापरत होतो. नाही, मी दिवसभर तिथेच होतो. पोट दुखू लागल्यावर मी कसाबसा त्या दगडी पायऱ्या उतरायचो आणि पुन्हा शौचाला बसायचो. मळमळणे, सतत उलट्या आणि जुलाब होणे यामुळे माझा देह अगदी शिणून गेला होता. माझे मित्र मात्र शांतपणे मी बरे होण्याची वाट पाहत असताना दररोज बाहेर जाऊन शहर पाहून यायचे. एके दिवशी मी असाच खोलीत एकटा बसलो होतो. अचानक एक मनुष्य आत आला आणि जेफची पिशवी उघडून आतील वस्तू बाहेर काढून पाहू लागला. जेफचा स्विस आर्मी चाकू त्याच्या हातात आल्यावर त्याने सरळ चाकूचे पाते बाहेर काढले आणि कोणालाही न उद्देशून म्हणाला, एक लिरा. मग त्याने एक लिरा टेबलावर ठेवला आणि सरळ बाहेर निघून गेला. पण मी विचार केला की हा चाकू तर निश्चित एक लिरापेक्षा अधिक किमतीचा आहे. माझी परिस्थिती नाजूक होती, परंतु आपल्या मित्राची मालमत्ता जपली पाहिजे असे वाटून मी अंतरुणावरूनच ओरडलो आणि कसा तरी त्या मनुष्याच्या मागे धावलो. त्याचा एक लिरा परत करीत त्याला नम्रपणे पण निक्षून सांगितले की त्याने चाकू परत करावा. नाखुशीने त्याने तो परत केलासुद्धा. मी त्याला, कृपया नंतर ये आणि जेफशी बोल असे म्हणालो. इतके बोलतानासुद्धा माझे पाय अशक्तपणामुळे लटपटत होते. काही एक न बोलता तो सरळ निघून गेला. 5 मिनिटे उलटली असतील तोच एक मोठा जमाव जिना वर चढून वर आला. अंगात पाणी नाही, ताप आलेला आणि नीटपणे बसूही शकत नव्हतो अशा अवस्थेत संघर्ष करण्याची माझी अजिबात तयारी नव्हती. जमाव सरळ दारातून आत आला. ज्याने पूर्वी चाकू चोरला होता तोच मनुष्य जमावाचे नेतृत्व करीत होता. माझ्याकडे बोट दाखवीत तो ओरडला, पाकिस्तानी, पाकिस्तानी, हा पाकिस्तानी आहे. जमाव अत्यंत क्रुद्ध झाला. ते लाठ्या, काठ्या आणि सुरे हवेत फिरवीत अत्यंत रागाने ओरडू लागले, मारा, मारा या पाकिस्तान्याला, मारा. मी एकटाच आणि पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. परमेश्वराची प्रार्थना करण्याव्यतिरिक्त मी तरी काय करू शकत होतो. घाईघाईने मी माझा पासपोर्ट बाहेर काढला आणि त्यांना दाखवला. म्हणालो, बघा बघा, मी अमेरिकन आहे. जमावातील एक वृद्ध पुढे आला आणि माझा पासपोर्ट घेऊन स्वयंघोषित इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या रुबाबात तो तपासू लागला. वर बघून हळूच म्हणाला, तर तू पाकिस्तानी नाहीस का? नाही. तू अमेरिकन आहेस? होय, मी म्हणालो. तो हसला, खाली वाकून माझ्याशी हात मिळवीत म्हणाला, वा वा, आम्हाला अमेरिकन लोक आवडतात. तुम्ही तुर्कस्तानाला शस्त्रे पुरविता. सर्वांनीच एक साथ मला अभिवादन केले आणि निघून गेले. यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना जमाव पुन्हा जिन्यावरून वर आला. पुन्हा 10-12 लोक माझ्या पलंगाभोवती जमले. यावेळी मात्र ते सलोक्यासाठी आले होते, माझ्यासाठी रोटी आणि चहा घेऊन आले होते. तो वृद्ध म्हणाला, तू अमेरिकन आहेस, खूप छान, आम्हाला क्षमा कर, आता तू हे खा. खूप मळमळत असल्यामुळे मला अजिबातच भूक नव्हती. खरे तर अन्नाच्या वासाने सुद्धा मला उलटी होईल असे वाटू लागले होते. मला ठाऊक होते की ती रोटी आणि चहा घेतल्यामुळे पूर्ण दिवस आणि रात्र मला त्या घाणेरड्या शौचालयात काढावी लागणार. पण करणार काय, त्यांची भेट नाकारणे हा एक मोठा अपमान ठरणार होता. अशा प्रकारच्या आतिथ्याचा अव्हेर करणे कठीण असते. मी बळेच हसलो. समोर आले होते ते तर खाल्लेच, पण ते संतुष्ट होईपर्यंत आणखी मागून घेतले. काही वेळातच मला त्याची किंमत मोजावी लागली. माझी प्रकृती आता हळूहळू सुधारू लागली. एका संध्याकाळी मी तेथील धुळीने भरलेल्या रस्त्यावरून भटकंती करीत असताना तेथील दारिद्र्य पाहून मोठेच आश्चर्य वाटले. बकाल झोपड्यांमध्ये कुटुंबेच्या कुटुंबे दाटीवाटीने राहत होती. त्यांचे सामान अगदीच थोडे होते. कपड्यांच्या तर चिंध्याच झालेल्या होत्या. धुळीच्या रस्त्यावर लोक बसलेले पाहिले की त्यांची भूक आणि असंतोष स्पष्ट जाणवायचा. हे एक अशा प्रकारचे दारिद्र्य होते ज्याची पाश्चात्य राष्ट्रांमध्ये कल्पनाही करणे कठीण आहे. ऑक्टोबर महिना असला तरीसुद्धा रात्री बराच गारवा होता. ही बर्फाळ हवा तुर्कस्तानातील त्या प्रदेशातील प्रदीर्घ बोचऱ्या थंडीच्या हिवाळ्याची पूर्वसूचना देत होती. आमच्या खोलीत जाण्यासाठी मला तळमजल्यावरच्या चहाच्या दुकानातून जावे लागत होते. एका संध्याकाळी ऐन तिशीतल्या एका दणकट मनुष्याने माझा हात धरला व मला बळेच खुर्चीत ढकलले. त्याचे केस काळे तुकतुकीत होते, मिशी बारीक होती. लोक त्याला ज्याप्रमाणे वागणूक देत होते त्यावरून तो फार प्रतिष्ठित असल्यासारखे मला वाटले. माझ्यासमोर एक छोटासा चहाचा ग्लास ठेवीत त्याने आपले जळजळते काळे डोळे माझ्यावर रोखले. त्याचे ओठ आणि देह थरथरू लागला. माझ्यासमोर जणू काही मूर्तिमंत भीतीच उभी टाकली होती. त्याने हातात सोन्याची अंगठी घातली होती. त्यावर लिहिलेल्या अरबी भाषेतील अक्षरांवर बोट दाखवीत तो बेंबीच्या देठापासून एका क्रोधिष्ट सिंहाप्रमाणे किंचाळला, अल्ला. त्याने माझ्यावर बोट रोखून मलाही तसेच म्हणण्यास बजावले. मला त्याच्या नजरेशी नजर भिडवण्याचीही भीती वाटत होती. मी टेबलावरील पारदर्शक चहाच्या ग्लासकडे पाहत होतो. त्यात दूध किंवा साय असे काहीही नव्हते, केवळ साखर हळूहळू विरघळताना दिसत होती. आपल्या हाताने माझी हनुवटी वर करीत त्याने आपली जळजळीत दृष्टी माझ्यावर रोखली. मी तर साखरेपेक्षा अधिक वेगाने विरघळू लागलो. पुन्हा बोट दाखवीत तो ओरडला, अल्ला. मी सुखरूप राहीन की नाही हे त्याच्या संतुष्टीवर अवलंबून असल्यामुळे मी आदर भावनेने हळूच उच्चारले, अल्ला. जणू काही मला भस्मसात करण्यासाठी त्याने आपले घातकी डोळे आणखी बारीक केले आणि तो क्रोधाने थरथरू लागला. क्रोध सहन न झाल्याने त्याने आपली मूठ त्या टेबलावर आदळली आणि म्हणाला, नाही, अल्ला. चहाचे ग्लास खळकण फरशीवर पडून फुटल्यामुळे सर्वांनी आमच्या टेबलाभोवती गर्दी केली. त्याने आपला आवाज अधिकच उंचावला. तो पुन्हा कडाडला, नाही, अल्ला. पुन्हा बोटाने ताकीद दिली. आता मीही जोरात ओरडलो, अल्ला. पण अजूनही मी तितक्या जोरात म्हटले नव्हते. तो क्रोधाने लाल झाला होता, मी मात्र स्तब्ध. पुन्हा त्याने मूठ टेबलावर आदळली आणि चौथ्यांदा बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणाला, नाही, अल्ला. त्या गजबजलेल्या चहाच्या दुकानावरील प्रत्येकाचे डोळे क्रोधाने लाल लाल झाले होते. जणू काही मला त्यांच्या सर्वात पवित्र धर्मस्थळाची विटंबना करण्याच्या प्रयत्नात पकडले असावे. त्याने आपले शक्तिशाली बोट माझ्या छातीत खुपसले, तशी माझी खुर्ची सरळ भिंतीलाच लागली. त्याची अशी मागणी होती की मी हुबेहूब त्याच्या जोमाला अनुसरून ओरडायला हवे. या प्रवासात प्रथमच मला असे जाणवले की मी साक्षात यमदूतांच्या तावडीत सापडलो आहे आणि ते माझ्याच डोक्यावर भिरभिरत आहेत. सर्व शक्तिमान अल्लाची प्रार्थना करण्याखेरीज मी तरी काय करू शकत होतो. मी उभा राहिलो, दोन्ही हात वर केले आणि होती नव्हती तितकी शक्ती एकवटून ओरडलो, अल्ला. तो माझ्याकडे पाहतच होता. संपूर्ण हॉटेलात शांतता पसरली. गंभीरपणे मान डोलावीत तो बाहेर निघून गेला. जमाव आपापल्या टेबलावर बसू लागला. मी मात्र तसाच पुतळ्यासारखा उभा होतो. आतापर्यंत कोणीही मला अशा प्रकारे प्रचार केला नव्हता.